श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सोळाव्या अध्यायातील पहिले दोन श्लोक घेऊन झाले, ज्याच्यामध्ये दैवी संपत्तीचे जे 26 गुण आहे त्यांचं वर्णन सुरू आहे। त्या सिक्वेन्समधला तो तिसरा श्लोक तो आज आपण घेणार आहोत। आणि सर्व जे सिक्वेन्समध्ये आपण अभयम सत्व संशुद्धीपासून सुरुवात करून अचापल्यपर्यंतचे जे गुण होते, जी तत्व होती, त्याबद्दल विस्तृत निरूपण माऊलींचं ऐकलं। आता आज 16व्या अध्यायाच्या तिसरा श्लोक आणि तिसऱ्या श्लोकाला आपण सुरुवात करणार आहोत।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
तेज क्षमा श्रुति शोच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं देवी मभिजातस्य भारत।
हे भारता, तेज क्षमा धैर्य शौच अद्रोह अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात। आधीच्या दोन श्लोकामध्ये 20 गुण सांगितले होते आणि हे आहे 6 गुण, तेज क्षमा धैर्य शौच अद्रोह आणि अमानित्व।
ओखटे मरणायसे तेही आले अग्नि प्रवेशे परी प्राणेश्वरोद्धेशे नगणीची सती तैसे आत्मनाथाची आधी लावणी विषय विषाची बाधी धावो आवडे पाणघी शून्याची न ठाके निषेधु आड न पडे विधीची भीड नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे ऐसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते। आता सर्वही सहातिया गरिमा गर्वा नये तेची क्षमा जैसे देहवाहुनी रोमा वाहणे नेणी।
मरणासारखी वाईट गोष्ट प्राप्त झाली व तीही अग्निप्रवेशाने करण्याचा प्रसंग आला, परंतु ती गोष्ट नवऱ्याच्या हेतूने नवरा डोळ्यासमोर ठेवून ती गोष्ट करायची असल्यामुळे पतिव्रता स्त्री त्या गोष्टीला दाद देत नाही आणि सती जाते। ही त्या काळची गोष्ट ज्यावेळी सतीप्रथा होती। त्याप्रमाणे आत्मनाथाच्या चिंतेमुळे विषयरूप विषाची बाधा नाहीशी करून शून्याच्या काटेरी मार्गाने त्यास धावणे आवडते। म्हणजे आत्म्याच्या भेटीसाठी मला फक्त माझ्या आत्मस्वरूपाशी एक होणे आहे हा एक ध्यास सतत मनामध्ये असतो आणि त्या धासापोटी सर्व विषयांना तो दूर सारतो। निषेध त्याच्या आड येत नाही, त्याला विधीची भीड पडत नाही आणि महासिद्धीची आवड त्याच्या जीवात उत्पन्न होत नाही। काही सिद्धी विद्धी मला नको, मला फक्त माझ्या आत्मस्वरूपाची भेट घ्यायची आहे। अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतकरण सहज आपोआप धाव घेते, त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात। अशा प्रकारचं तेज ज्याच्यामध्ये परमात्म्याची आवड लागलेली असते, आपल्या आत्मस्वरूपाची भेट घेण्याची तहान लागलेली असते, त्या तहानेला आध्यात्मिक तेज म्हणतात। आता ज्याप्रमाणे देह जरी आपल्यावरील सर्व केसांना धारण करतो, तरी आपण सर्व केस धारण केले याची त्या देहाला खबरही नसते, त्याप्रमाणे आपण सर्वही सहन करतो या विचाराने येणाऱ्या मोठेपणाच्या योगाने जे गर्वाला न येणे तिला क्षमा म्हणतात।
आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे जयाग्व्यांचा चिथोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्तिका होनी धीरू भाठाके आकाशी धूमाची रेखा उठिली बहुआ आगळिका ते गिळी एकी झुळुका वारा जेवी तैसे अधिभूतादि देवा अध्यात्मादि उपद्रवा पातले या पांडवा गिळू निघाली आता ईश्वर प्राप्ति लागी प्रवर्तता ज्ञान योगी दिवसे याची आंगी उणी वनोहे
आणि विशेष सेवना विषयी इंद्रियांची प्रवृत्ती हद्दी बाहेर वाढली असता किंवा प्रारब्ध योगाने रोग खवळले असता किंवा प्रिय वस्तूचा वियोग आणि अप्रिय वस्तूचा योग झाला असता या सर्वांचा एकाच वेळी पूर आला असता तो सहन करण्यास जे धैर्य अगस्थी होऊन उभे राहते म्हणजे प्रतिकार करण्यास तयार होते. आकाशामध्ये मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठला असता त्या धुराच्या लोटाला जसा वारा एका झुळके सरीस गिळून टाकतो त्याप्रमाणे आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक दुःख तिन्ही प्रकारचे दुःख कोणतेही दुःख प्राप्त झालं तरी त्या सर्वांस जे धैर्य गिळून टाकते त्याला धैर्य म्हणतात. तेज क्षमा धृती, धृती म्हणजे धैर्य. आता ईश्वर प्राप्तीचे दोन मार्ग जे ज्ञान आणि योग, योग म्हणजे अष्टांग योग, यांचे आचरण करीत असता अंगामध्ये धैर्याचा कमीपणा नसतो कारण अष्टांग योगाची जी पायरी धारणा, धारणाच धैर्य शिकवते आणि त्या धैर्यामुळेच हळूहळू पुढे आपल्याला ध्यानाचा योग येतो आणि ध्यानानंतर समाधीपर्यंत जाऊ शकतो अशा या अष्टांग योगाच्या पायऱ्या आपण 6व्या अध्यायात पाहिल्या होत्या. ऐसे चित्त क्षोभाच्या अवसरी उचलुनी धैर्या जे चांगावे करी धृती म्हणी पे अवधारी तिये ते गा आता निर्वाळूनी कनके भरीला गांगे पियुखे तया कलशाचिया सारिखे शौच असे जे आंगी निष्काम आचारू जीवी विवेकू साचारू तो सबाय घडला कारू शुचित्वाचा का फेडित पाप ताप पोखीत तिरींचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे का जगाचे आंध्य फेडितू श्रियेची राऊळे उघडितू निघे जैसा भासवतू प्रदक्षिणे. याप्रमाणे चित्तामध्ये गडबड होण्याच्या प्रसंगी जी सहनशीलता आणि त्या सहनशीलतेला उचलून धरून चांगला पराक्रम गाजविते तिला धृती, धैर्य असे म्हणतात. आता सोने शुद्ध करून त्याची घागर केली आणि त्या घागरीत गंगेचे अमृतासारखे पाणी भरून ठेवले. त्या गंगेच्या पाण्याने भरून ठेवलेल्या आत आणि बाहेर स्वच्छ असलेल्या त्या सोन्याच्या घागरीप्रमाणे जे असते त्याला शौच म्हणतात. शौच म्हणजे शुद्धपणा, पवित्रपणा. ज्याच्या शरीराच्या ठिकाणी कर्माचे निष्काम आचरण आहे, कुठल्याही प्रकारची कामना न करता कर्म करणे आणि अंतकरणामध्ये खरा खरा विवेक म्हणजे आत्म अनात्म विचार, आत्मा काय आणि अनात्मा काय हा विचार आहे, तो आत आणि बाहेर शुचित्वाची मूर्तीच बनलेला आहे, त्याला शौच म्हणतात. किंवा ज्याप्रमाणे गंगेचे पाणी जगाचे पाप आणि ताप नाहीसे करते आणि काठावरील झाडांचे पोषणसुद्धा करते आणि शेवटी ती गंगा समुद्राला जाऊन मिळते, जगाचा अंधार नाहीसा करत करत अथवा लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्यविकासी कमळ त्यांचा विकास करत करत जसा सूर्य प्रदक्षिणेला निघतो त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्या मुक्त करीत त्या अध्यात्मातील दुःखांनी पिळलेल्या संकटाचे निवारण करतो.
तैसी बांधली सोंडीत बुडाली काढीत साकडी फेडीत आरताच्या किंबहुना दिवस राती पुडिलांचे सुख उन्नती आणीत आणीत स्वार्थी प्रवेशिजे वांचुनिया पुलिया काजा लागी प्राणी जातांच्या अहित भागी संकल्पाची ही आळवंगी न करणे जे पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी ऐकसी जिया किरीटी ते सांगितले हे दिठी पाहो ये तैसे आणि गंगा शंभूचा माथा पावोनी संकोचे जे विपार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे
अगदी त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्यास मुक्त करत करत संसार समुद्रामध्ये बुडालेल्यांना बाहेर काढीत आणि अध्यात्मादी दुःखांनी पिडलेल्यांना संकटाचे निवारण करीत करीत अरे फार काय सांगावे रात्रंदिवस दुसऱ्यांचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितामध्ये प्रवेश करणे एवढेच काय पण आपल्या कामाकरिता प्राणी मात्रांच्या अहिताविषयी संकल्पाची आडकाठी जे न करणे म्हणजे आपल्या कामाकरिता कुठल्याही प्राण्याचे अहित झाले तरी त्याची पर्वा नाही असा विचार मनाला कधी शिवत नाही. अर्जुना, अद्रोहत्व अशा ज्या गोष्टी तू ऐकतोस ना ते अद्रोहत्व तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल अशा तऱ्हेने सांगितले आहे. कोणाचाच द्रोह नाही, कोणाचाच विरोध नाही, कोणाला काही त्रास होईल किंवा कोणाला काही कष्ट पोचेल किंवा कोणाचे नुकसान होईल असे काहीही करणे नाही त्याला अद्रोहत्व म्हणतात. अर्जुना, शंकराच्या मस्तकावर येऊन जशी गंगा संकोचित झाली त्याप्रमाणे स्वतः मानाला योग्य असूनही लोकांनी मानले असता ते पूर्णपणे लज्जित होणे ज्याला अमानित्व म्हणतात. आपण जे ज्ञानाचे लक्षण बघितले होते 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीला क्षेत्र क्षेत्रज्ञ हे सांगितलं होतं, नंतर ज्ञानाचे लक्षण सांगितले होते. ज्ञानाच्या 18व्या 18 लक्षणांमध्ये सगळ्यात पहिलं लक्षण होतं अमानित्व, ज्याला मानपानाची अपेक्षा नसते. त्याचप्रमाणे आता वरच्या उतारामध्ये वरच्या ओळीमध्ये असं सांगितलं की ज्याप्रमाणे गंगा सर्व जगाला सर्व जगाचे पाप धुते ताप धुते त्यानंतर अवतीभोवतीच्या झाडांचे रक्षणही करते तर असं करत 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 शेवटी ती समुद्राला मिळते. आता ओघाने एक गोष्ट इथे आठवली, माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी आपली साधना करत होते आणि सुरुवातीला चारही भावंडावर त्या भावंडांवर कुठले कुठले प्रसंग आलेत हे आपल्याला सर्व विदित आहे, त्याची चर्चा करणे नाही कारण माऊलींनी स्वतःसुद्धा आपल्या या पवित्र ग्रंथामध्ये कुठेही या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला नाही. पण माऊलीच्या जीवनातील एक गोष्ट, ज्यावेळी माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून झालेला होता तरी माऊली दर आषाढीला वारीला जायची आणि पंढरपूरला न चुकता त्या वारकऱ्यांसोबत ते पंढरीच्या दर्शनाला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे. तत्कालीन प्रबुद्ध मंडळी कायमस्वरूपी माऊली ज्ञानेश्वरावरती टीकेची झोड उठवायचे. आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी त्याचा उल्लेखसुद्धा आहे, पण त्यापैकी एका प्रबुद्धाने एका मोठ्या संतांच्या मांदियाळीमध्ये माऊलींवर टीकेची झोड उडवली आणि माऊलीला म्हटलं की तू तर ज्ञानी आहे ना, तू तर ज्ञानेश्वरी लिहिलेली, तुला तर सगळं ज्ञान आहे, इतकं सगळं असताना तू कशाला वारी करतोस, तू कशाला इकडे तिकडे हिंडतोस नुसताच जुळी येऊन, तू गप्पस ना आपल्या ठिकाणी. माऊलींनी फार नम्रपणाने, कारण माऊली स्वतः दैवी संपत्तीचं जिवंत स्वरूप आणि दैवी संपत्तीची बनलेली पूर्ण मूर्ती ती माऊली, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं की बाबा रे, बघ नदीसुद्धा लोकांची तहान भागवते आणि विहीरसुद्धा लोकांची तहान भागवते, पण विहीर जी आहे ती आपल्या ठिकाणी जिथे आहे तिथे स्थिर असते. तहानलेल्यांना त्या विहिरीजवळ जावं लागते. पण नदीचं थोरपण भक की नदी स्वतः तहानलेल्या जीवापर्यंत पोचते. आणि म्हणून आत्मज्ञानाच्या तृषेनी पिडलेले, ज्यांना आत्मतृप्तीची तहान लागली आहे, अशा मुमुक्ष जीवांपर्यंत मला स्वतः पोचायचं आहे. म्हणून मी या वारीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पंढरपूरला येतो. एवढंच नव्हे, देशामध्ये सुद्धा इतरत्र सर्वत्र फिरतो, देशाटन करतो. त्यामागचा हेतू फक्त इतकाच असतो की हे सगळं जे गुह्य गुपित ज्ञान हे सर्वसामान्यांना मिळावं. खास म्हणजे ज्यांना याची तहान लागलेली आहे, अशा आर्तजीवांना, अशा मुमुक्षूंना त्यांची तहान भागवण्यासाठी मी त्यांच्या दारापर्यंत जातो. जे जे मला भेटतात त्यांना मी हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. तर अशी ही एक फार मोठी उत्कट स्थिती किंवा या स्थितीचा मोठा उत्कर्ष, त्या उत्कर्षाचं नाव ज्ञानेश्वर माऊली. आणि त्या माऊलींच्या शब्दामध्येच आपण तेज क्षमा धृती शौच मद्रोह नाती मानिता भवंती संपदम दैवी अभिजातस्य भारता. हे अभिजात भारता, हे जे 26 गुण ज्याच्या अंगी असतात त्याच्यामध्ये दैवी संपत्तीचा वास आहे, तो दैवी संपत्तीची मूर्ती आहे, असं माऊलीने निरूपणास सांगितलं. ते हे पुढत पुढती अमानित्व जाण सुमती मागा सांगितले से किती ते चिते बोलो एवं इही सव्विसे ब्रह्मसंपदा हे वसत असे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नवी निर्विण्ण सगरांची दैवी गंगाची आली की गुणकुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती बाळा वैराग निरपेक्षाचा गळा गिवसी तसे की संविसे गुणज्योती इही उजळुनी आरती गीता आत्मया निजपती निरांजना आली. अर्जुना, अमानित्व जे म्हणतात ते हे समज. कोणते शंकराच्या मस्तकावर येऊन जशी गंगा संकुचित झाली, त्याप्रमाणे स्वतः मानाला योग्य असून लोकांनी मान दिला असता सुद्धा त्या मानामुळे लज्जा येणे, याला अमानित्व म्हणतात. अमानित्व, अदंबित्व, जे 18 गुण सांगितले होते ज्ञानाचे, त्यापैकी अमानित्व. तेच हे पुन्हा पुन्हा किती सांगू. याप्रमाणे या 26 गुणांच्या रूपाने हे ब्रह्म ऐश्वर्य वास्तव्य करीत आहे. ब्रह्म ऐश्वर्य म्हणजे हे ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्माची स्थिती, हे तर सांगता येत नाही, पण ते जे ॲट्रिब्यूट्स आहेत, लक्षणं आहेत, ते सांगता येतात. आणि त्याला दैवी संपदा म्हणतात. मोक्षरूपी सार्वभौम राजाला हे 26 गुण जणू काय दिलेले गाव अगर इनामी जमीन आहेत. तुमच्या आमच्यासारख्यांना जर म्हटलं की एखादा माणूस त्याची आध्यात्मिक प्रगती किती झाली आहे, तर त्याच्यासाठी तपासणीसाठी हे मीटर खूप चांगलं आहे. स्वतःचं बरं का, दुसऱ्यांचं नाही. स्वतःला या मीटरवर आपण तपासू शकतो की या 3 श्लोकामध्ये, पहिला दुसरा तिसरा, हे जे 3 श्लोक आहेत, या 3 श्लोकामध्ये जे 26 दैवी संपत्तीचे ॲट्रिब्यूट सांगितलेले आहे, गुण सांगितले, लक्षणं सांगितले आहेत, त्याच्यावरून ते आपल्यामध्ये किती आहेत आणि प्रत्येक लक्षण किती डिग्रीज आहे, किती इंटेन्सिटीज आहे, यावरून आपल्याला आपली पातळी कळून येते. या 26 गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी ही दैवी संपत्तीरूपी गंगा विरक्त पुरुष रूपी सगरांच्या दैवाने प्राप्त झाली आहे. अथवा मुक्तीरूपी मुलगी या 26 गुणरूपी फुलांची माळा घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधित आहे, त्याला वर म्हणून वरण्यासाठी ती धावत आहे. किती सुंदर माऊलीची कल्पना, काय माऊलीची बुद्धी, मग काय माऊलीचे तर्क. किंवा 26 गुणरूपी वाती पेटवून गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आरती ओवाळण्याकरिता आली आहे. हा हा
उगळीती निर्मळे गुणयेची मुक्ता फळे दैवी शक्ती कळे गीतारणमंची काय बहुआनुसी अभिव्यक्ती ये आपैसी केले दैवी गुणराशी संपत्ती रूप आता दुःखाची आंतुवट वेली दोषकाट्यांची जरी भरली तरी निजाविधानी घाली आसुरीते पै त्याज्य तजावया लागी जाणावी जरी अनुपयोगी तरी ऐकाते चांगी श्रोत्रशक्ती तरी नरक व्यथा थोरी आणावया दोषी अघोरी मिळू केला ते आसुरी संपत्ती हे नाना विषवर्गू एकवटू तया नाव जयसा बासटू आसुरी संपत्ती हा खोटू दोषांचा तैसा.
गीतारूपी समुद्रातील दैवी संपत्तीरूपी शिंपला आणि त्या शिंपल्याच्या शकलातून ही 26 गुणरूपी बाहेर पडणारी निर्मळ मोती आहेत. फार काय वर्णन करू, आपोआप स्पष्ट होईल असे दैवी संपत्तीच्या गुणाच्या समुदायाचे वर्णन केले. आता दुःखाची बळकट जणू काही बळकट वेलच अशी दोषरूपी काट्यांनी जरी ती भरलेली आहे तरी ती आसुरी संपत्ती मी माझ्या सांगण्याच्या व्याख्यानात घालतो. परंतु आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे तरी तिचा त्याग करण्याकरिता ती जाणली पाहिजे. म्हणून तू ती आसुरी संपत्ती चांगले कान देऊन ऐक. तरी नरकातील दुःख वाढविण्याकरिता भयंकर दोषांनी जो जमाव केला तीही आसुरी संपत्ती होय. अथवा सर्व विषे एकत्र झाली म्हणजे त्याला जसे काळकूट विष असे नाव देतात त्याप्रमाणे सर्व दोषांच्या लगडीला सर्व दोषांचं जे पावडर तयार झालं त्या पावडरला आसुरी संपत्ती हे नाव आहे. मंडळी माऊलीनी ज्ञानाचं वर्णन करताना ज्ञानाची 18 लक्षणं सांगितली होती. गीतेच्या मूळ श्लोकामध्ये सरळ म्हटलं होतं की ज्ञानाच्या विरुद्ध जे आहे ते अज्ञान आहे. तसंच इथे सुद्धा दैवी संपत्तीच्या विरुद्ध जे आहे ते आसुरी संपत्ती आहे असं म्हणून संपलं असतं. पण पुढल्या श्लोकाचं निरूपण करताना माऊली विस्तृतपणे आपल्याला सांगणार आहे की ही आसुरी संपत्ती कशी आहे, तिचं काय पोटेन्शियल आहे आणि कशाप्रकारे ती इम्पॅक्ट करते. आपल्याला हमखास नरकात घेऊन जाण्याची पूर्ण योग्यता त्या आसुरी संपत्तीच्या ठाई असते. तो भाग आपण उद्या पाहणार आहोत. आज इथेच विश्रांती घेऊया.
कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.